आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मलेशियात भारतीय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म युपीआय लवकरच सुरू होण्याची मोदींची घोषणा. भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार कराराच्या अंतिम आराखड्यावर दोन्ही देशांची काल सहमती. भारतीय बनावटीच्या 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं वैष्णव यांच्या हस्ते अनावरण. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून अमेरिकेचा 29 धावांनी पराभव. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान कार्यालयात मोदींचं यथोचित स्वागत करण्यात आलं. दोन्ही नेत्यांच्या चर्चेव्यतिरिक्त शिष्टमंडळ स्तरावरही आज चर्चा होणार आहे. यामध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, सामरिक संबंध आणि उदयोन्मुख क्षेत्रांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तसंच दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीचाही आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान काल दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी क्वालालंपूरमध्ये सेलामत दातंक मोदीजी नावाच्या प्रवासी भारतीय समुदायाच्या मेळाव्याला संबोधित केलं. मेळाव्यात बोलताना मोदींनी भारत आणि मलेशियातील सखोल वैयक्तिक आणि परस्पर लोकसंबंधांवर प्रकाश टाकला. यावेळी भारताचं युपीआय हे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म लवकरच मलेशियात सुरू होईल अशी घोषणा त्यांनी केली. त्याशिवाय प्रवासी भारतीयांसाठीच्या कार्डाची सुविधा 6व्या पिढीपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगून भारतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिरुवल्लूवर शिष्यवृत्ती सुरू करण्याची घोषणाही केली. त्याचबरोबर मलेशियामध्ये नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. या मेळाव्याला 15,000 प्रवासी भारतीयांची उपस्थिती होती. मलेशियातील प्रवासी भारतीय उभय देशांची मनं जोडणारा जिवंत पूल असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याबरोबर असलेल्या दीर्घकालीन मैत्रीची आठवण करून देत गेल्या वर्षी दिलेलं मलेशिया भेटीचं वचन आता पूर्ण करत असल्याचं मोदींनी नमूद केलं. दोन्ही देशांनी 2024 परस्पर संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वृद्धिंगत केले आहेत आणि आता दोन्ही देश परस्परांचा हात धरून वाटचाल करत यशाचा आनंद साजरा करत असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशातील आर्थिक सहकार्यावर भर देताना 100 हून अधिक भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या मलेशियामध्ये कार्यरत असल्याचं सांगून या कंपन्या हजारोंच्या संख्येत रोजगार संधी निर्माण करत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि अमेरिका दरम्यान परस्पर फायदेशीर व्यापार कराराच्या अंतरिम आराखड्यावर दोन्ही देशांनी काल सहमती दर्शवली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं भारत अमेरिका संयुक्त निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. हा आराखडा भारत अमेरिका यांच्यातील व्यापक व्यापार कराराच्या वाटाघाटींविषयीच्या दोन्ही देशांच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. या संयुक्त निवेदनानुसार अमेरिका भारतीय वस्तूंवर 18% आयात शुल्क लागू करेल तर भारत अमेरिकन बनावटीच्या सर्व औद्योगिक वस्तू आणि अमेरिकेच्या अन्न आणि कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवरील शुल्क रद्द करणार आहे किंवा ते कमी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापार कराराच्या अंतिम आराखड्यावरील सहमती ही चांगली बातमी असल्याचं म्हटलं आहे आणि दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्यासाठी वचनबद्ध असल्याबाबत त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात हा अंतरिम आराखडा भारत आणि अमेरिका यांच्यातल्या भागीदारीतली सखोलता, विश्वास आणि गतिशीलता दर्शवणारा आहे असं नमूद केलं आहे. यामुळे भारतातील कष्टकरी शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक, स्टार्टअप, नवोन्मेषी तरुण, मच्छीमारांसह अधिकाधिक लोकांना नव्या संधी उपलब्ध होऊन मेक इन इंडियाला बळकटी मिळेल. शिवाय महिला आणि तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी या संदेशात नमूद केलं आहे. दरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत अमेरिका अंतरिम व्यापार करारानुसार भारतीय निर्यातीवरील 50% आयात शुल्क आता 18% कमी करण्यात आल्याची माहिती काल दिली. भारत अमेरिका यांच्यातील व्यापार करारासंदर्भातलं संयुक्त निवेदन जारी झाल्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. हा करार न्याय्य, समान आणि संतुलित असल्याचं सांगून या करारातून मका, गहू, तांदूळ, साखर, सोयाबीन, मसाले, चहा, कॉफी, आंबा, पपई आदी कृषी उत्पादनं आणि दुग्धजन्य पदार्थांना शुल्क सवलतीतून वगळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं संपूर्ण संरक्षण सुनिश्चित होतं. या कराराचा उद्देश निर्यातवृद्धी, रोजगार निर्मिती आणि विकसित भारत 2047 उद्देशाला गती देणं आहे असं त्यांनी सांगितलं. आगामी काळात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार करार 45 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे खुल्या होणाऱ्या नव्या संधींचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेच्या विकासात मोठी प्रगती करत असून इतर देशांना उत्तम पर्याय प्रदान करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. बंगळुरू इथल्या क्वालकॉम निर्मित भारतीय बनावटीच्या 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं अनावरण वैष्णव यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताला कौशल्य प्रदान करता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी 5 दिवसांच्या भारत भेटीवर दाखल झाले आहेत. त्यांनी काल केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. त्याशिवाय भारतीय उद्योग महासंघाद्वारे आयोजित भारत सेशेल गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. गेल्या 50 वर्षात उभय देशांचे संबंध अधिक दृढ झाले असून परस्पर सहकार्य वाढवण्यास ते उत्सुक असल्याचं प्रतिपादन हर्मिनी यांनी केलं. तर उभय देश परस्पर लोकसंपर्क सागरी संबंधांवर आधारित विश्वासार्ह भागीदारी सामायिक करत असल्याचं मंत्री सोनोवाल यावेळी म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू येत्या बुधवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराण चर्चेच्या संदर्भात भेट घेणार आहेत. यासंदर्भात अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान शुक्रवारी अप्रत्यक्ष चर्चा झाली. नेतन्याहू यांच्या पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या निवेदनानुसार या वाटाघाटींमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालणं आणि इराणी गटांना मिळणारा पाठिंबा थांबवणं याचा समावेश असेल अशी अपेक्षा आहे. अणुचर्चा आणि मुख्य मुद्द्यांचं निराकरण शांत तणावमुक्त आणि धमक्यांशिवायच्या वातावरणात व्हावं अशी अपेक्षा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात छत्तीसगड आणि भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 10 म्होरक्या प्रभाकरसह 7 जहाल नक्षल्यांना ठार केलं अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पलका यांनी काल गडचिरोलीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आता जिल्ह्यात केवळ 7 नक्षली शिल्लक राहिले असून 31 मार्चपर्यंत नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ठार झालेल्या नक्षलींवर 200 गुन्हे दाखल होते आणि महाराष्ट्र शासनानं त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी 71 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. छत्तीसगडमध्ये काल 51 नक्षलींचं आत्मसमर्पण केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. हिंदू हे नाम नसून एक विशेषण आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ते काल मुंबईत संघाच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते. भारतात कोणीही अहिंदू नसून त्यांचं सध्याचा धर्म कोणताही असो समान वंश आणि सांस्कृतिक वारसा ते अधोरेखित करतात असं ते म्हणाले. हिंदू हा शब्द बाहेरून लादलेली ओळख म्हणून पाहिला जाऊ नये तर भारताच्या मूल्यांशी जोडलेल्या लोकांसाठी एक सर्वसमावेशक विशेषण म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ज्यात भूमीबद्दलचा अभिमान तिच्या संस्कृतीबद्दलची प्रशंसा आणि पूर्वजांच्या सामायिक गौरव यांचा समावेश आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आशिया रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिल वलारिवन हिनं जपानच्या खेळाडूला चित करत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलं. मेघना सज्जनारनं कांस्य पदक पटकावलं. इलावेनिल मेघना आणि आर्या बोरसे यांनी सांघिक सुवर्णपदकाला गवसणी घातली तर कनिष्ठ गटात नेमबाज शांभवी क्षीरसागरनंही उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. शांभवी अनिशा आणि सदरांता रॉय यांनी तसंच अन्वी राठोर रुद्या श्रीकोंडूर यांच्या गटानंही सांघिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात भारतानं अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 161 धावा केल्या. तुलनेनं अननुभवी असलेल्या अमेरिकेच्या संघानं टिच्चून गोलंदाजी करत भारताची अवस्था 6-77 अशी केली होती. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवच्या 49 चेंडूतील 84 धावांनी आव्हानात्मक धावा केल्या. शॅडलीवन शाल्बिक यानं 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचा संघ 132 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मलेशियात भारतीय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म यूपीआय लवकरच सुरू होण्याची मोदींची घोषणा. भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार कराराच्या अंतिम आराखड्यावर दोन्ही देशांची काल सहमती. भारतीय बनावटीच्या 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं वैष्णव यांच्या हस्ते अनावरण आणि 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताकडून अमेरिकेचा 29 धावांनी पराभव. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.